पौला कोरिंथ मंडळे लिखला पहिला पात्रा प्रेषित पौले कोरिंथ मंडळे बेन पात्रे लिखे कोरिंथ ई त्या काळा माय ग्रीस नावा देसामान्या बादहा माय मोठा शेर आता एन वेपारा जहाजे उभारवणा ठिकाण आता ख्रिस्ती मंडळे बेड सावणारा सोवाला हा पौले या पात्रामा खुलास कोल होय जीत मिळवना एन हारा जीवना पायो होडे ये बेन पात्र हेते ओद्याय योग कोरिंथ हिने देवा मंडळेल या ज्या ख्रिस्त इसुमा चोखा कोला एन चोखा लोक ओरा हटी हादला लोकहाल एन आपे मालक इसु ख्रिस्त म्हणजे त्या एन आपे बी मालक या नाव बादे ठिकाणे लेणारा बादहाल देवा मोरजे को ख्रिस्त येशु प्रेषित ओरा हटी हादलो पोल एन आपे बहा स्वस्त नोस यापाने देव आपे आबहो एन मालक इसु ख्रिस्त यापाने तुम्हाल दोया एन शांति मिळे ख्रिस्त इसुमाय तुम्हावो जायली पोरमेहरा दोये कोय आय तुमे बदल देवा उपकार सदा मानहो कहाका जे कोय ख्रिस्ता बदल साक्षी तुम्हा माय वात्ती गोय ते कोय तुम्हा ते माय बाद्य गोठे माय बादा बोलना माय एन बाद्य ओकले माय पुरा बो आय गोला हेता एह कोय का तुम्हा कोहा भी दोये दाना माय कोमी ना पोडता आपे मालक इसु ख्रिस्त या पासा येना वाट जोवी रोईहा तोच तुम्हा शेवट होदू आपे मालक इसु ख्रिस्त या पासा येना दिहा दू तुम्हा चोखा रोवा या हाटी सांभाळीत होवी पोर मेहर बोर सुधार हे ते कोय तुम्हा त्या पोह इसु ख्रिस्त आपे मालका हांगा ते मा हादला हेता बहा हाय आपे मालक इसु ख्रिस्त या नावे कोय आय तुम्हाल रावणी को हुका तुम्हे बाधा बोलना हरकाज रोई या हाटी का तुम्हा माय फूट पोडे नाय तर तुम्हा माय योका मोने कोय एन योका विचार कोय जोडला एह को रोवा कहा का मा बहाय तुम्हा माय बानगडी हित्यो एह को मान कोलवे महापाने हुमजला है मा आखना है का तुम्हा माने जो तो आय पौला है आय अपुलोसा है आय केफा है एन आय ख्रिस्ता है एह को आखे ख्रिस्ता एह को बाग जायला हेता का पौलाल तुम्हे हाटी मोता खांबाव चोडवेल काय पौला नावा माय तुम्हे बाप्तिस्मा जाईल का क्रिप्स एन गायस यहा वाची तुम्हा माने कादा भी बाप्तिस्मा माये को इहो नाय या हाटी आय देवा उपकार मानहू नाय ते तुम्हे बाप्तिस्मा पौला नावामा जाईल एह को योगदो आखनारो पासी माये स्टेपना गोरिहा भी बाप्तिस्मा को येल तिहा वाची माये बिहिरा बाप्तिस्मा को इहो का नाय ई मा द्याना मा नाय कहा का ख्रिस्त मान बाप्तिस्मा कुरा नाय पेन हरी बातमी आखा हाटी दोवाढ़िया पेन ख्रिस्त मोता खांबाव मोयो या मोठे गोती कोय बिहिरो कोयोज गोठी बेखळाय जाय नाय या हाटी मा देवा रे गोठे मोठ मोठा होबेत आय वापरू नाय कहा का जहा नाश होई रोयलो हे त्याहाल मोता खांबा बातमी बिन ओकली पोना हे एहको लाग हे पेन जहाल तारण मिळ हे त्या पहाल देवा गोती हे कहा का एहको लिखला हे का आय ओकल वाला ओकले नाश को ही एन बुद्धि वाला बुद्धेल फुकेट दवाढ़ी ओकलवान कैसे रोया हिकला कैसे रोया या दुनिया वाद विवाद कोणारा कैसे हेता देवे या दुनिया ओकल बिन ओकली ठरवली है का नाय कहा का दुनिया देवा ओकले कोय वेटाळला है तरी त्याल त्या ओकले कोय देवाल ओळखता येणार नाय तुवे आखले हरे बातमे बिन ओकले पुणे कोय बोरस थोणारा लोखा तारण कोणा देवाल हरा लाग्या यहोदी निशाण्यो मागता एन हेलनी ओकल होता आ माते मोता खांबावे चोडवलो ख्रिस्त आखजे ओ यहुदिहाल ओढथाळो एन हेलनिहाल बिन ओकले पोना ओढा हे खोरा पेन जा हादला यहुदी एन हेलनी या बेनिहाल बी देवा गोती एन देवा ओकल है ओहडो ख्रिस्त आमा अखजे है कहा का देवा बिन ओकली पना महा ओकले कोता मोठा है एन देवा कमजोरी महा गोती कोता मोठी है कहा का बहाय तुम्हाल जायला हादनाज पोसंती को तुम्हा माय दुनिया नजरे कोई ओकलवान गोतीवान कुळवान ओहडा खूप जाणाय है तरी ओकलवान हाल लाजवाडा हटी देवे दुनिया माने बिन ओकल्या यहाल निवड्या एन ज्या गोतीवान त्याहाल लाजवाडा हटी देवे दुनिया माने ज्या कमजोर त्याहाल निवड्या एन दुनिया माने गोरीब सोरीब ज्या दूत कारला एन ज्या आताज नाय ओढाल देवे या हटी निवड्या का ज्या हेता त्याहाल ते आता नाय ओढा को वा या हटी का देवा हंबूर को ओहब माहे अभिमान दो वनाय ते कोई तुमा ख्रिस्त इसुमा हेता तो देवा पाने आफाल ओकल ते का सोतीपना एन चोखापन एन किमत बो एन मिळवली सुटका ओहडी जायली है या हटिका जो अभिमान दो है ते तो देवा बदल दो वा या वचना पुरमाने ओवा।